Miren, poca humo. हॅलो, हा नागरिकन मॅडम बोलतात ना? नमस्कार मॅडम, मी अमित गुजराती बोलतोय प्राणदप्य स्कीम आर्यावर्त प्रोजेक्ट मधून. तुम्ही प्रोजेक्ट संदर्भात इन्क्वायरी केली होती आर्यावर्तसाठी. ओके ओके, मग लॉकडाऊन ओपन झाल्यावर मग फोन करू तुम्हाला एक वेळ रिमाइंडर साठी, म्हणजे मग आपण पुढे बोलता येईल.